कोणीतरी शाळेमध्ये आलं होतं आणि आम्ही शाळेच्या कार्यालयात गेलो होतो. सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकाच ठिकाणी बसले होते. आम्ही त्या सभेमध्ये सामील झालो होतो. तेव्हा त्या पाहुण्यांनी मधुकर काळेंना विचारलं की तुम्ही काय करता इथे. तशी काळेंनी ती ओळख देताना सांगितलं की मी शाळा लिहितो. त्यांना ऐकून आश्चर्य वाटलं, अरे शाळा लिहितो म्हणजे काय करता तुम्ही. ते म्हणाले की मी शाळा लिहितो म्हणजे मी शाळेमध्ये लिपिक आहे, क्लार्क आहे. पण मी नुसता क्लार्क नाहीये, इथे घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टींच्या नोंदी मी माझ्याकडे ठेवतो आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी शाळा लिहितो म्हणून. आणि त्याचा उपयोग आम्हाला आमच्या संस्थेच्या कामामध्ये खूप होतो. मी या संस्थेमध्ये 23 वर्ष काम करतोय, काळे आपली ओळख देत होता. या शाळेमध्ये आल्यापासून मी शाळेचा लिपिक म्हणून तर इथे नोकरीसाठी लागलो, पण 4 वर्ष मी ग्रंथपाल म्हणूनही काम केलं, संस्थेचा क्लार्क म्हणूनही काम केलं, अकाउंटंट म्हणूनही काम केलं. अशा वेगवेगळ्या भूमिका गेल्या 23 वर्षांमध्ये या संस्थेमध्ये मी बजावतोय. अगदी खरं सांगायचं तर मुंबईला मी नोकरी करत होतो एअर इंडियामध्ये, ती सोडून मी गावाकडे परत आलो. संस्थेच्या हिशोब लेखनाच्या निमित्ताने माझी आणि डॉक्टरांची ओळख झाली आणि लगेचच मी दुसऱ्या दिवशी नोकरीला लागलो. संस्थेच्या सर्व कार्यात कुठे ना कुठेतरी माझं प्रथमपासून योगदान राहिलं. मुले गोळा करण्यासाठी परिसरातली गावं पिंजून काढली. त्यावेळेला शाळेत मुलांना आणण्यासाठी मुलींना आणण्यासाठी आम्हाला गावोगाव घरोघर फिरायला लागायचं, प्रत्येक कुटुंबाला भेटी द्यायला लागायच्या. बरं, एकदा त्या कुटुंबात जाऊन नाही चालायचं, त्या घरात शाळेत जाणारं मूल आहे हे कळलं आणि ते शाळेत आलं नाही तर पुन्हा पुन्हा त्या कुटुंबात जायला लागायचं. आणि म्हणून त्या त्या गावांशी त्या त्या कुटुंबांशी गावातल्या एक नवीन नातं निर्माण झालं. ग्रामीण भागात एक संस्था म्हणून उभी राहत असताना नवनिर्माणाचा आनंद आम्हालाही इथे अनुभवताना आला, कारण गेल्या 23 वर्षांमध्ये जी नवीन कामं इथे उभी राहिली त्या नवीन कामांमध्ये संस्थेमध्ये आमचंही योगदान त्याच्यामध्ये होतं आणि आम्हालाही सामावून घेण्यात आलं, आम्हालाही आमचा सल्ला विचारण्यात आला त्या ठिकाणी. आणि म्हणून या सगळ्याचा अविभाज्य घटक म्हणून आम्ही झालो. आणखीन एक गंमत मला आठवते, बायको आणि लहान मुलाला घेऊन 6 महिने मी या गोठ्यात वास्तव्य केलं होतं की जिथे शाळा सुरू झाली तिथे. मी आलो तेव्हा इथे खरं सांगायचं तर मी पोटार्थी होतो, पण या संस्थेत आल्यानंतर समाजाशी संपर्क आला आणि मी सामाजिक कार्यकर्ता या संस्थेतून घडलो. संस्थेला एवढं भव्य स्वरूप प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं कधी, आणि आज हे स्वरूप बघताना मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या संस्थेमध्ये मी आता पूर्णपणे रुजलोय आणि त्याचा मला खूप आनंद आहे.